जय जय रघुवीर समर्थ। दशक पांचवा, समास सहावा, शुद्ध ज्ञान निरूपण। श्री राम ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान, जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान। श्रीराम मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर या नाव ज्ञान। श्रीराम जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे। श्रीराम सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणिदे वाया पदार्थ ज्ञान। श्रीराम दृश्य पदार्थ जाणिजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे, शुद्ध स्वरूप जाणिजे या नाव स्वरूप ज्ञान। श्रीराम जेथे सर्वचि नाही ठाईचे, तेथे सर्वसाक्षत्व कैचे, म्हणवनी शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानुची नये। श्रीराम ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणवनी शुद्ध ज्ञान ते सतंत, वेगळेची असे। श्रीराम ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण, या नाम शुद्ध स्वरूप ज्ञान जाणिजे श्रोती। श्रीराम माहा वाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके। श्रीराम माहा वाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। श्रीराम महा वाक्याचा अर्थ घेता, आपणच वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होये। श्रीराम महा वाक्याचे विवरण, हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे। श्रीराम आपला आपणासी लाभ, हे ज्ञान परब दुर्लभ, जे आदि अंति स्वयंभ, स्वरूपची स्वये। श्रीराम जेथून हे सर्व ही प्रकटे, आणि सकळ ही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची। श्रीराम मते आणि मतांतरे, जेथे होती निर्विकारे, अति सूक्ष्म विचारे पाहाता ऐक्य। श्रीराम जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते। श्रीराम शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायिका। श्रीराम आपणासी ओळखो जाता, आंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे। श्रीराम मी कोण ऐस हेत, धरून पाहाता देहातीत, आवलोकिता नेमस्त स्वरूपची होये। श्रीराम असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पैल पार, पावले ते साचार ऐक आता। श्रीराम व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादी महाज्ञानी, येणेचि ज्ञाने। श्रीराम वामदेवादिक योगेश्वर, वाल्मीक अत्रे ऋषेश्वर, शोनिकादी अध्यात्मसार, वेदांतमते। श्रीराम सनकादिक मुख्य करूनी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी, आणीक बोलता वचनी अगाध असती। श्रीराम सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा। श्रीराम वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होये श्रीराम साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगी जेल आता श्रीराम तीर्थे व्रते तपेदाने जे न जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे श्रीराम सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे श्रीराम छप्पन्न भाषा तितुकीचे ग्रंथ आदि करून द्विदांत या इतुकियांचे गहनार्थ एकची आहे श्रीराम जे नेणवे पुराणी जेथे सणल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन गुरुकृपे श्रीराम पाहिले नसता संस्कृती रीग नाही मराठ ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी श्रीराम आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपे सहित हृदयी वसे श्रीराम न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रेत्ने विण सौरस सद्गुरु कृपा श्रीराम ग्रंथ मात्र मराठ त्याहून संस्कृत श्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोरतो वेदांत श्रीराम या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेद गर्भ सर्वही प्रकट झाला श्रीराम असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचा ही मतितार्थ अतिगहन जो परमार्थ तो तू ऐक आता श्रीराम अरे गहनाचे ही गहन ते तू जाण सद्गुरुवचन सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे श्रीराम सद्गुरुवचन तोची वेदांत सद्गुरुवचन तोची सिद्धांत सद्गुरुवचन तोची धादांत सप्रचित आता श्रीराम जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले श्रीराम ते हे माझे जीवीचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ जरी अवधान देशी मज तरी आता येच क्षणी श्रीराम शिष्यम लान्ववदने बोले धरिले सुदृढ पाऊले मग बोलो आरंभिले गुरुदेवे श्रीराम अहम ब्रह्मास्मी महावाक्य येधीचा अर्थ अतर्के तो ही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे श्रीराम ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म ये विषयी सदेह भ्रम धरुची नको श्रीराम नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्यते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन की जेल आता श्रीराम निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती येथान्वये प्रकृती पुरुष जीये ते ही ब्रह्म होती श्रीराम दृश्य पदार्थ आटता आपणची नुरे तत्वता ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे श्रीराम सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे श्रीराम ज्ञानवन्ही प्रकटे तेणे दृश्य केर आटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे श्रीराम मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच वोसरे सहजची येणे प्रकारे जाले आत्मनिवेदन श्रीराम असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझ काये सीरे चिंता वेगळपणे अभक्ता उरोची नको श्रीराम आता हेची दृढीकरण वावया करी सद्गुरु भजन सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा, देहभिमाने ये रझारा, भोगिल्याच भोगी श्रीराम। असो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा, सबाह्य तू श्रीराम। कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान, म्हणवनिया श्रीराम। शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा श्रीराम। अखंड खडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे आंगी श्रीराम। शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम। विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकिताची लाधले राज्य देवी श्रीराम। मणी होता सीगटाचा, लोभ धरुनिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला श्रीराम। ऐक शिष्या सावधान, आता भविष्यमी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त श्रीराम। म्हणोनी जे अविद्या, सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या, पाविजे शीघ्र श्रीराम। संन्यपाताचेनी दुखे, भयानक दृष्टी सदेखे, औषध घेताची सुखे, आनंद पावे श्रीराम। तैसे अज्ञान संन्यपाते, मिथ्या दृष्टी सदिसते, ज्ञान औषध घेता ते, मुळीच नाही श्रीराम। मिथ्या स्वप्ने वोसनाला, तो जागृतीस आणिला, तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे श्रीराम। मिथ्याच परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले, हे जो घडेना श्रीराम। मिथ्या आहे जागृतासी, परी वेढा लाविले निद्रिस्तांसी, जागा जालिया तयासी, भयेची नाही श्रीराम। परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी गाविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी श्रीराम। जागृतीची ओळखण, ऐक तयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासुनी श्रीराम। जेणे विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरीव सांडुनी श्रीराम। साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहूनी मुमुक्षू भला ज्ञानाधिकारी श्रीराम। तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण, कैसी जाणावी श्रीराम। याचे उत्तर श्रोतयासी, दिधले पुढिलिये समासी, सावध श्रोती कथेसी, अवधान द्यावे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास सहवा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा, समास सातवा, बद्ध लक्षण। श्रीराम। सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोलिजे ती श्रीराम। ऐक तयांचे लक्षण, चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्ष साधक जाण, चौथा सिद्ध श्रीराम। या चौघा विरहित काही, सचराचरी पाचवा नाही, आता असो हे सर्व ही विशद करू श्रीराम। बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण, कैसी जाणावी श्रीराम। श्रोती भावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष साधक आणि सिद्ध, पुढे निरोपिले श्रीराम। आता बद्ध तो जाणिजे ऐसा, अंधारींचा अंध जैसा, चक्षुवीण दाही दिशा शून्याकार श्रीराम भक्त ज्ञाते तापसी योगी वीतरागी संन्यासी पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम न दिसे नेणे कर्माकर्म न दिसे नेणे धर्माधर्म न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम तयास न दिसे सत्शास्त्र सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तो ही न दिसे श्रीराम न कळे सारासार विचार न कळे स्वधर्म आचार न कळे कैसा परोपकार दान्य पुण्य श्रीराम नाही पोटी भूतदया नाही शुचिष्मंतकाया नाही जनासी निववायया वचन मृद श्रीराम न कळे भक्ती न कळे ज्ञान न कळे वैराग्य न कळे ध्यान न कळे मोक्ष न कळे साधन या नावबद्ध श्रीराम न कळे देव निश्चयात्मक न कळे संतांचा विवेक न कळे मायेचे कौतुक या नावबद्ध श्रीराम न कळे परमार्थाची खूण न कळे अध्यात्मनिरूपण न कळे आपणाची आपण या नावबद्ध श्रीराम न कळे जीवाचे जन्ममूळ न कळे साधनाचे फळ न कळे तत्वता केवळ या नावबद्ध श्रीराम न कळे कैसे ते बंधन न कळे मुक्तीचे लक्षण न कळे वस्तु विलक्षण या नावबद्ध श्रीराम न कळे शास्त्रार्थ बोलिला न कळे निजस्वार्थ आपुला न कळे संकल्पे बाधला या नावबद्ध श्रीराम जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्री नाही शांती नाही क्षमा नाही या नावबद्ध श्रीराम जे ज्ञानविशी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध श्रीराम नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष बाष्काळपणाचा हव्यास या नावबद्ध श्रीराम बहुकाम बहुक्रोध बहुगर्व बहुमद बहुद्वंद्व बहुखेद या नावबद्ध श्रीराम बहुदर्प बहुदंभ बहुविपये बहुलोभ बहुकर्कश बहुअशुभ या नावबद्ध श्रीराम बहुग्रामणे बहुमत्सर बहुअसूया तिरस्कार बहुपापी बहुविकार या नावबद्ध श्रीराम बहु अभिमान बहुताठा बहु अहंकार बहुफाटा बहुकुकर्माचा साठा या नावबद्ध श्रीराम बहु कापट्यवाद वेवाद बहु कुतर्क भेदाभेद बहु कर बहु क्रूर कृपामंद या नावबद्ध श्रीराम बहु निंदा बहु द्वेष बहु अधर्म बहु अभिलाष बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध श्रीराम बहु भ्रष्ट अनाचार बहु नष्ट एकंकार बहु अनित्य अविचार या नावबद्ध श्रीराम बहु निष्ठुर बहु घातकी बहु हत्यारा बहु पातकी तपिळ कुविद्या अनेकी या नावबद्ध श्रीराम बहु दुराशा बहु स्वार्थी बहु कलह बहु अनर्थी बहु दायिक दुर्मती या नावबद्ध श्रीराम बहु कल्पना बहु कामना बहु तृष्णा बहु वासना बहु ममता बहु भावना या नावबद्ध श्रीराम बहु विकल्पी बहु विषादी बहु मूर्ख बहु संबंधी बहु प्रपंची बहु उपाधी या नावबद्ध श्रीराम बहु आचाळ बहु पाषांडी बहु दुर्जन बहु थोतांडी बहु पैशून्य बहु खोडी या नावबद्ध श्रीराम बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहु तम बहु विक्षेप बहु विराम या नावबद्ध श्रीराम बहु कृपण बहु खंदस्ती बहु आदखणा बहुमस्ती बहु असत्क्रिया व्यस्ती या नावबद्ध श्रीराम परमार्थ विषय अज्ञान प्रपंचासे उदंड ज्ञान नेणे स्वये समाधान या नावबद्ध श्रीराम परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भार जोजार या नावबद्ध श्रीराम सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी देहे बुद्धीची घातली वेडी या नावबद्ध श्रीराम हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध श्रीराम नेत्री द्रव्यदारा पहावी श्रवणी द्रव्यदारा ऐकावी चिंतनी द्रव्यदारा चिंतावी या नावबद्ध श्रीराम काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदारेचे करी भजन या नावबद्ध श्रीराम इंद्रिये करून निश्चळ चंचळ होऊ नेदी पळ द्रव्यदारेशी लावी सकळ या नावबद्ध श्रीराम द्रव्यदारा तेजी तीर्थ द्रव्यदारा तोची परमार्थ द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध श्रीराम व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ कथा वार्ता तेची सकळ या नावबद्ध श्रीराम नाना चिंता नाना उद्वेग नाना दुःखाचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग या नावबद्ध श्रीराम घटिका पळ निमिष्य भरी दुश्चित नवता अंतरी सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम तीर्थयात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्व ही द्रव्यदारा श्रीराम जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषये ध्यास नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध श्रीराम ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण एकतेही ओळखण पुढी लिये समासी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास सात्वा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक पाचवा समास आठवा मुमुक्षु लक्षण श्रीराम संसार मदाचे निगुणे नाना हीने कुलक्षणे जयाचे नि मुखावलोकने दोषची लागे श्रीराम ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम जाला प्रपंची उदास मने घेतला विषयत्रास म्हणे आता पुरेसोस संसारीचा श्रीराम प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम ऐशी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयेसा गेली व्यर्थची आवघी श्रीराम पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊने उभे ठेले अंतर्यामी श्रीराम आठवे येमाची यातना तेने भयेची वाटे मना नाही पापाशी गणना म्हणवनिया श्रीराम नाही पुण्याचा विचार जाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो श्रीराम आपले दोष आच्छ्या दिले भल्यास गुणदोष लाविले देवा म्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन श्रीराम निंदे ऐसे नाही दोष ते मद घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडो पाहे श्रीराम नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यास गत संतुष्ट केले श्रीराम पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडिले सर्व काळ श्रीराम। नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार काम मदे श्रीराम। भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या बिघडली सद्बुद्धी सद्वासना श्रीराम। आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम। कोण उपाये करावा कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल श्रीराम। नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपादिला, दंभवर पंगे केला खटाटोपकर्माचा श्रीराम। कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी, आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे श्रीराम। पोटी धरुणी अभिमान शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछनिया धन ध्यानस्त जालो श्रीराम। वित्पत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले, माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीराम। सत्य तेची उछे दिले मिथ्य तेची प्रतिपा दिले, ऐसे नाना कर्म केले उदरंभा कारणे श्रीराम। ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी श्रीराम। पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष श्रीराम। गेले राजे चक्रवती माझे वैभवते किती, म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष श्रीराम। आपुले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी काये अनोपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काये अनाचारी या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हीना होनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळजनी, म्हणे मी नाना वेसनी या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटिळ या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळा होनी उणे, आपुले वर्णे कुलक्षणे या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुश्चिळ अघोरी, म्हणे मी नीच नानापरी या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी म्हणे मी काये आपस्वार्थी, म्हणोनी मी काये म्हणो, म्हणे मी काये अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी या नाव मुमुक्ष श्रीराम। म्हणे मी अवगुणाची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी या नाव मुमुक्ष श्रीराम। आपणास निंदी सावकासो पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष श्रीराम। नाना तीर्थे धुंडाळली शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधूनिया श्रीराम। तेणे नवे समाधान वाटे अवघाच अनुमान, म्हणे रिघो शता संतास शरण या नाव मुमुक्ष श्रीराम। देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान, सांडूरी संतचरणी अनन्य या नाव मुमुक्ष श्रीराम। अहंता सांडूरी दूरी आपणास निंदी नानापरी, मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष श्रीराम। ज्याचे थोरपणा लाजे जो परमार्था कारणे झिजे, संतापाय विश्वास उपदे या नाव मुमुक्ष श्रीराम। स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष श्रीराम। ऐसा मुमुक्ष जाणिजे संकेत चिन्हे ओळखिजे पुढे श्रोती अवधान दीजे साधक लक्षणी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्ष लक्षण नाम समास आठवा। श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा समास नववा साधक लक्षण। श्रीराम मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम। अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग त्याची बोलिजे मग साधक ऐसा श्रीराम। जो संतासी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम। उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक श्रीराम। धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक श्रीराम। होता सारा सार विचार एके होऊनी तत्पर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे श्रीराम। नाना संदेह निवृत्ती वाव्याधरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचीती ऐक्यतेसी आणि श्रीराम। देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सुदृढ धरी श्रवण मन केलेच करी या नाव साधक श्रीराम। विसंचूने दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक श्रीराम। तोडूनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक श्रीराम। आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैलपार या नाव साधक श्रीराम। उत्तमे साधूंचे लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक श्रीराम। असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक श्रीराम। अवगुण त्यागी दिवसे दिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक श्रीराम। दृढ निश्चयाचे नी बळे दृश्य असताच नादळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक श्रीराम। प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी अलक्ष्य वस्तू लक्ष्मी अंतरी आत्मस्थितीची धारणाधरी या नाव साधक श्रीराम। जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम। जे बोलताची वाचाधरी जे पाहताची अंधकरी ते साधी नानापरी या नाव साधक श्रीराम। जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम। जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि वळे या नाव साधक श्रीराम। स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होये आंगे या नाव साधक श्रीराम। अनुभवाची आंगे जाणे योगीयांचे खुणे बाणे काहीच न होन असणे या नाव साधक श्रीराम। परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक श्रीराम। देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होये तत्काळ या नाव साधक श्रीराम। विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला, दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम। मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले, तुर्येस ही बोलांडिले या नाव साधक श्रीराम। पुढे उन्मनीचा शेवटी आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक श्रीराम। द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला, देही असोनी विदेह झाला या नाव साधक श्रीराम। जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक श्रीराम। पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम। स्वप्नी भये जे वाटले ते जागृती स नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक श्रीराम। मायेचे जे प्रत्यक्षपण जनाच वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम। निद्रा सांडूनी चेहिरा झाला तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम। ऐशी अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यगिली या नाव साधक श्रीराम। कामापासून सुटला क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम। कुळाभिमानाशी सांडिले लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे श्रीराम। अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्टला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम। थोरपणाशी पाडिले वैभवासी लिथाडिले, महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे श्रीराम। भेदाचा मडगा मोडिला अहंकार सोडून पाडिला, पायी धरूनी आपटिला संदेह शत्रू श्रीराम। विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकिला श्रीराम। भवभवासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणोनी फोडिले जन्म मृत्याचे श्रीराम। देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम। अपधाकाशी ताडिले लिंग देहासी विभांडिले, पाषांडास पच्छाडिले विवेक बळे श्रीराम। गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिला नीती न्यासे श्रीराम। मोहाशी मधेची तोडिले दुःखाशी दुधडाची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे श्रीराम। द्वेष कला देश धडी अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुतरकाचे श्रीराम। ज्ञाने विवेक माजला तेणे निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे श्रीराम। अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगडिले, लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी श्रीराम। तिरस्कार तो चिरडिला द्वेष खिरडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला पाया तळे श्रीराम। कोपावरी घालणे घातले कापट्यांतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी श्रीराम। प्रवृत्तीचा केला त्याग सुहृदांचा सोडिला संग, निवृत्ती पंथे ज्ञान योग साधिता झाला श्रीराम। विषय मैदास सिंतरिले कुविद्येशी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करापासुने श्रीराम। पराधेन तेवरी कोपला ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीराम। स्वरूपी घातले मना यातनेशी केली यातना, साक्षेप आणि प्रीतना प्रतिष्ठिले श्रीराम। अभ्यासाचा संग धरिला, साक्षपात सलिसा निघाला, प्रयत्न सांगा ती भला साधन पंथे श्रीराम। स्वागत दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संगधरी श्रीराम। बळेची सारिला संसार, विवेके टाकिला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्ट विला श्रीराम। विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुश्चित झाला दुश्चितपणाशी श्रीराम। आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा श्रीराम। बळेची अवघा त्याग कीजे, म्हणवनी साधक बोलिजे, आता सिद्ध तो जाणिजे पुढिले समासी श्रीराम। येथे संशय उठिला, निस्पृहतोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की श्रीराम। ऐसे श्रोतयांचे उत्तर, याचे कैसे प्रत्योत्तर, पुढिले समासी तत्पर होऊन ऐका श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा, समास दहावा, सिद्ध लक्षण निरूपण। श्रीराम मागे बोलिला संसारिक, त्यागे विण नव्हे की साधक, ऐका हो याचा विवेक ऐसा असे श्रीराम। सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम। कुबुद्धी त्यागे विण काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसा असे श्रीराम। प्रपंची वेटवानिला, मने विषये त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम। त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै श्रीराम। ऐसा सूक्ष्म अंतर त्याग, उभयास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम। संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, नित्यनेम श्रवण नाही त्यागे विना श्रीराम। फिटली आशंका स्वभावे, त्यागे विना साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका श्रीराम। मागा झाले निरूपण, साधकाची ओळखण, आता सांगी जेल खूण सिद्ध लक्षणाची श्रीराम। साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चये चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध श्रीराम। बद्धपणाचे अवगुण मुमोक्षपणे नाही जाण, मुमोक्षपणाचे लक्षण साधकपणे नाही श्रीराम। साधकाशी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम। संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सीधा अंगी संशयहीन लागेल कैसा श्रीराम। कर्म मार्ग संशये भरला, साधने संशये कालावला, सर्वामध्ये संशये भरला साधू तो निस्संदेह श्रीराम। संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे निर्फळ होय श्रीराम। व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम। व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय एक विण श्रीराम। व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम। व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम। व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चयेविण श्रीराम। व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम। व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चयेविण श्रीराम। व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चयेविण श्रीराम। निश्चयेविण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थ चिपडिले प्रवाही संदेहाचे श्रीराम। निश्चयेविण जे बोलणे ते अवघेच कंटाळवाणे, बाष्कळ बोलिजे वाचाळपणे निरार्थक श्रीराम। असो निश्चयेविण जे वलगना ते अवघीच विटंबना, संशयेकाही समाधाना उरी नाही श्रीराम। म्हणोनी संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तेच सिद्धांचे लक्षण निश्चयेसी श्रीराम। तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम। ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूचिनये श्रीराम। जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम। मुख्य देव तो कवण भक्ताचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम। आपल्या देवास ओळखावे मग मी कोण आहे पहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप श्रीराम। तोडावा बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय, पाहावा भूतांचा अन्वयो वितिरेकेसी श्रीराम। पूर्वपक्षेसी सिद्धांत पाहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम। देहाचे योगे संशय करी समाधानाचा क्षय, सळो नेदावा निश्चय आत्मत्वाचा श्रीराम। सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवे देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे श्रीराम। आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावी श्रीराम। आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रुईची, अहमात्मा हे कधीची विसरो नये श्रीराम। निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विण, संतासी गेली या शरण संशये तुटती श्रीराम। आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम। सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो सदेहो, या कारणे सिद्ध पाहो निसंदेही श्रीराम। देह संबंधाचे निगुणे लक्षणाशी काये उणे, देहातीताचे लक्षणे काये म्हणून सांगावी श्रीराम। जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी श्रीराम। लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तू ठाईचे निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप श्रीराम। तथापि ज्ञानदशकी बोलिजे बोलिले म्हणवनी वक्तृत्व आटोपिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास दहावा। श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।